नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. जीएसटी पुनर्रचनेमुळे नागरिकांना दिलासा. गंभीर आजारांवरच्या औषधांवर आता 0% कर. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. यूएई संघासोबत भारतीय संघाची उद्या पहिली लढत. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होणार आहे. लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 239 सदस्य असे मिळून 781 सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीसाठी मतदान करतील. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान 391 मतांची आवश्यकता आहे. व्हिजन डॉक्युमेंट 2047 ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व असून या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट 2047 बाबत काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे. याबाबतच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी संदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्यात येईल. त्यासाठी म्हाडा करून घर मिळवण्याची प्रक्रिया राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. मोकळ्या झालेल्या रस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबतही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर काल सादरीकरण करण्यात आलं. दररोज पाणीपुरवठ्यासाठीच्या उपाययोजना, सांडपाणी प्रक्रिया इत्यादीबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते काल पत्रकारांशी बोलत होते.
मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिथे पंचनामे झाले नसतील तिथे तत्काळ पंचनामे होतील. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठेही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
जीएसटी पुनर्रचनेत सरकारनं अनेक औषधांवरचा कर 0% केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसटी कर आता 5% आणला आहे. वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन, अमोनिया तसंच सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिडवरचा कर पूर्वी 18% होता. रबरी हातमोजे, थर्मामीटर, विविध तपासण्यांसाठीचे संच, उपकरणं, चष्म्याची भिंग, कॉन्टॅक्ट लेन्सेस, गॉगल्स, मलमपट्टीसाठी वापरली जाणारी बँडेजेस या सर्वांवरचा कर आता 12%ऐवजी 5% राहील. याखेरीज अनेक गंभीर आजारावरच्या औषधांवरचा कर आता 0% झाला आहे.
राष्ट्रीय अंधत्व निवारण आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स 2030 वन साईड प्रकल्प राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यासह देशातल्या 5 मागास जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती, शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्यविषयक संवाद यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण ही बाब अन्यायकारक असल्याची टीका ओबीसी नेत्यांनी केली आहे. काल राज्यातील विविध ओबीसी संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली. ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतले पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित होते. यासंदर्भातल्या शासन निर्णयाविरोधात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच विविध ओबीसी संघटना या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इतर मागासवर्ग ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी येत्या 15 तारखेला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी काल बीड इथं बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काल आमदार विजयसिंह पंडित यांना यासंदर्भातलं निवेदन सादर केलं. पंडित यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ईद ए मिलादून नबी निमित्त काल छत्रपती संभाजीनगरातून जुलूस ए मोहम्मदी काढण्यात आला. मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीदिनी गेल्या शुक्रवारी हा जुलूस काढला जाणार होता, मात्र अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा जुलूस काल काढण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या जुलूसला हिरवा झेंडा दाखवत आयोजकांच्या या भूमिकेचं कौतुक केलं. धाराशिव शहरात वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले आहेत. काझी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसंच संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असंही काझी यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात धारणगाव इथल्या नदीवरील पुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ई पीक पाहणीसाठी नदी ओलांडून जात असताना गजानन डुकरे या युवकाचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत सदर नदीवर पूल बांधून देण्याची मागणी केली. दरम्यान पालम तालुक्यातल्या खोरस गावातले परमेश्वर खंडागळे यांचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी रंजनाबाई खंडागळे यांना आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत 4 लाख रुपये मदतीचा धनादेश काल देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर वैजापूर महामार्गावर काल सकाळी दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका कुटुंबातील सुमारे वर्षभराच्या अर्भकासह 3 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात निलंगा इथं काल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं एकरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली. बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गातल्या भूसंपादनातले अडथळे दूर करून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या आहेत. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. बीड रेल्वे स्थानकाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी काल पाहणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून अणदूर इथल्या जवाहर महाविद्यालयात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ विजय फुलारी, सिनेअभिनेते उमेश जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आजच्या तरुणाईनं मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडण्याचं आवाहन जगताप यांनी यावेळी केलं. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जालना जिल्ह्यात शेवगा सारवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंध पथकानं काल 3,000 रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली. नारायण खंडागळे असं या आरोपीचं नाव आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता देण्यासाठी आरोपीनं लाच मागितली होती. नांदेड विभागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रायोगिक थांब्याला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत 14 सप्टेंबरला संपणार होती. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. संयुक्त अरब अमिराती युएईमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आज पहिला सामना अबुधाबी इथं अफगाणिस्तान आणि हाँगकाँग संघात होईल. भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएई संघासोबत तर येत्या 14 तारखेला पाकिस्तानसोबत होणार आहे. आशियाई महिला हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या संघानं सिंगापूरवर 12-0 असा दणदणीत विजय मिळवत सुपर 4 फेरीत धडक मारली आहे. भारताचा उद्या दक्षिण कोरियासोबत पुढचा सामना होणार आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 36,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून 37,728 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. हवामान. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घर देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.